हरे कृष्ण, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या या श्रीमद भागवत वर्गामध्ये. तर एकदा लोमस ऋषी चालले असतात आपल्या हातामध्ये त्यांचं आसन घेऊन, आणि एक कमंडोला हातात घेऊन चालले होते. आणि जात असताना एक राजमहालाच्या गच्चीवरनं एक राजर्षी ते राजा पाहतात की हे लोमस ऋषी कुठं आश्रयासाठी घर बांधत नाहीयेत आणि अशी आपदा होती त्यांची चाललेत. म्हणून ते बोलवतात लोमस ऋषींना आपल्या राजवाड्यामध्ये आणि त्यांना विचारतात. त्यांना म्हणतात की हे ऋषीगण, हे ऋषीमुनी, तुम्ही एवढे थोर ऋषीमुनी आहात, तुमचं आयुष्य एवढं प्रदीर्घ काळाचं आहे, तुम्ही का स्वतःच्या आश्रयासाठी कधी झोपडी बांधत नाही? तेव्हा लोमस ऋषी म्हणतात, झोपडी बांधायला वेळ कुणाला आहे? झोपडी बांधलं तर त्याची मरम्मत, त्याचं ते काळजी घेणं, कुठं गळायला लागली, कुठं काय खराब झालं, ते कोण त्याचं लक्ष कोण ठेवणार आहे? तेवढा वेळ कुणाला आहे? हे कोण म्हणताय? लोमस ऋषी. किती आयुष्य आहे लोमस ऋषींचं? जेव्हा ब्रह्माजींचं आयुष्य संपतं, ब्रह्माजींचं आयुष्य खूप मोठं आहे, आपण ऐकलंय बऱ्याच वेळा 1000 चतुर्युगे होतात, अशी 100 चतुर्युगे होऊन गेल्यानंतर ब्रह्माजींचं मला 311.04 trillion अर्थली इयर्स, आम्ही काल परवा चाललो होतो आमचं कॅल्क्युलेशन, समथिंग लाईक दॅट, एवढं प्रदीर्घ आयुष्य आहे ब्रह्माजींचं. असं आणि ते आयुष्य एवढं आयुष्य झाल्यानंतर, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर लोमस ऋषींच्या अंगावरचा एक केस गळून पडतो. ते लोमस ऋषी म्हणतात, वेळ नाही आहे, जर मी झोपडी बांधली, आश्रम बांधलं, तर मी भजन कधी करणार? मग काय सांगायचं आहे आपल्यासारख्यांची स्थिती आहे का? आपलं आयुष्य तर जस्ट लाईक महाराज सांगतात, लाइटनिंग फ्लॅश, वीज चमकते, बघेपर्यंत तर निघून जाते. तसं आहे आपलं आयुष्य, पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे. असल्या क्षणमंगूर जीवितेमध्ये अनेकानेक इच्छा आकांक्षा घेऊन जगतो, आणि जगत असताना पूर्ण नाही झाल्या तर क्रोध येतो, पूर्ण झाल्या तर लोभ वाढतो, अशी आपली अवस्था आहे. म्हणून शंकराचार्य खूप छान सांगतात त्यांच्या एका श्लोकामध्ये, काते कांता कस्ते पुत्र, काते कांता कोण पत्नी, काते पुत्र कोण ते पुत्र, कोण तुम्हारा कोण तुझा पुत्र आहे. संसार या अमतीय विचित्र, संसार अतिशय विचित्र आहे, हा अत्यंत विचित्र आहे संसार. कस्यतम वा तू कोण आहेस, कुठ आयात, कुठनं आलास. तत्व चिंतय तदिह भ्रात, हे बंधू ह्याच्यावरती विचार कर आणि काय कर, सत्संगत्वे निसंगत्वं, निसंगत्वे निर्मोहत्वं, निर्मोहत्वे निश्चलत्वं, निश्चलत्वे जीवन मुक्ति. सत्संग, सत्संगाने वैराग्य येतं, वैराग्याने विवेक जागृत होतो, आणि विवेक जागृत झाल्यानंतर एक स्थिर राहतं ते, आणि त्या विवेक जेव्हा स्थिर राहतं तेव्हा एखादा व्यक्ती मोक्षाची प्राप्ती करू शकतो. तर अशा प्रकारे इथं सांगण्यात आलेलं आहे की जेव्हा आयुष्य संपतं, आपण जसं वृद्ध होत जातो, काम भावना कमी होत जाते, जेव्हा पाणी नष्ट होतं तलावामधलं, पाणी नष्ट झाल्यानंतर तलाव राहत नाही तो, संपत्ती संपल्यानंतर परिवार कुणी जवळ येत नाही, विचारत नाही, म्हणून तत्वज्ञान ग्रहण करा. हे शरीर सुटण्या अगोदर कृष्ण भक्ती ग्रहण करा, ते म्हणतात ब्रह्मप्रद ग्रहण करा, म्हणजेच भक्तीचा आश्रय घ्या. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. एक व्यक्ती व्याकरणामध्ये गुंतला होता, त्याला पाहून त्यांनी ही रचना केली. तर सांगायचा उद्देश असा की आयुष्य अतिशय क्षणभंगूर आहे, आणि जर एखाद्या व्यक्तीने कृष्ण भक्तीचा जर आश्रय घेतला असेल तर त्याने घर, पत्नी, मुलं बाळं, मित्र, वाहने इत्याद्यांविषयी आसक्ती मनात नसावी. म्हणतात ना, संसार में रहना गलत नहीं है, लेकिन संसार तुम्हारे अंदर रहना गलत है. जसं पाण्यामध्ये नाव असणं ठीक आहे, पण नावेमध्ये पाणी असणं डेंजर, व्हेरी डेंजर. तसं आहे, त्यामुळे संसारात असणं काही चुकीचं नाही. संसार तर कुणी वनामध्ये जाऊन म्हणेल मी भक्ती प्राप्त करतो, वैराग्य प्राप्त करतो. माकडांना काय वैराग्य नाही का? ती वनातच राहतात ना, कपडे असतात का त्यांच्या अंगावरती? नाही. कुणी म्हणेल मी तपस्या करतो शरीर सुकवून भगवत प्राप्तीसाठी, असे किती आहेत. आता ही रस्त्यावर फिरणारी कुत्री, मांजरी अशी किती पार सडलेली असतात, त्यांना कुठं काय कधी खायला भेटतं? तरी सुद्धा हे असे भरपूर आहेत, पण भगवत प्राप्ती त्यांनी देखील होत नाही. कशाने होती हो भगवत प्राप्ती? मग भगवत प्राप्ती करण्यासाठी एकच आहे, एक प्रामाणिक लालसा, इच्छा, तीव्र लालसा. तीव्रेण भक्ती योगेन देवहूती मातेला उपदेश करतात कपिल देव. तर अशा प्रकारे, पण ती तीव्रता येण्यासाठी सगळ्यात मोठा अडथळा कुठला आहे? तर तो आहे अहंकार, डेंजर. म्हणून एक खूप छान एक भक्त उदाहरण देत होते. एक भक्त म्हणत होते विष्णुजन महाराजांना, महाराज आय डोंट हॅव टी व्ही, फर्निचर एक्सेट्रा ॲट माय होम. महाराज सेज, यस, बिकॉज युअर होम इज फिल्ड विथ द प्राईड, व्हेअर इज द स्पेस फॉर द फर्निचर? कुठं जागा आहे त्या अहंकाराने सगळं भरले? कधी कुठं कधी अहंकार येऊ शकतो काही सांगता येत नाही. त्यामुळं जेव्हा संसारामध्ये असताना अहंकार येणं, आसक्ती असणं हे स्वाभाविक आहे. ह्याच्यापासून कोणी मुक्त नाही आहे. मुक्त तोच आहे ज्याने प्रामाणिक गुरुचा, वैष्णवांचा, हरीचा आश्रय घेतलाय, तोच याच्यातनं मुक्त आहे. नाहीतर सगळे मिक्सरमध्ये कसं ग्राइंडिंग करतो, सगळे भरडले जातात. पण आश्रय ज्यांनी घेतलाय कृष्णाचा, तो मात्र याच्यातनं मुक्त होऊ शकतो. का घ्यायचा भक्तीचा आश्रय? प्रभुपाद श्लोक सांगतात तात्पर्यामध्ये, भक्ती परेशानुभवं विरक्ती अन्यत्र चैष त्रिक एक काल प्रपद्यमानस यताश्न तस्य स्यु तुष्टि पुष्टि क्षुत पय अनुघासम. अनुघासम, प्रत्येक घासाला जसं आपल्याला तुष्टी, पुष्टी, शक्ती भेटते, तसेच भूकेचा आपण प्रतिकार करतो, भूक नाहीशी होते. या तिन्ही गोष्टी घडतात प्रसाद खात असताना, प्रसाद ग्रहण करत असताना. तसं जो कोणी भक्तीचा स्वीकार करतो त्याला लगेच तीन गोष्टींचा साक्षात्कार होतो. कोणकोणत्या? पहिला भगवंतांचा साक्षात्कार, दुसरा भक्तीचा साक्षात्कार, आणि तिसरा भौतिक जगापासून विरक्ती. ह्या तीन गोष्टींचा साक्षात्कार होतो. त्यामुळे भक्तीला अतिशय महत्व दिलेलं आहे आचार्यांनी. यावन आस्थाय यावन आस्थाय नर राजन्न प्रमादेत कर्हि चेत् धावन निमिली वा नेत्रे न स्खलेत न पतेतिह. सांगितलंय की हे राजा, भगवंताच्या भक्तिमय सेवेचा मार्ग स्वीकारणारा भक्त केव्हाही मार्गभ्रष्ट होण्याची भीती नसते. जरी तो डोळे मिटून धावत असला तरी पडण्याची त्याला भीती नाही. म्हणजे काय याचा अर्थ? डोळे झाकून पळायचं म्हणजे काय? डोळे झाकून जप करायचा, करू शकतो जर तीव्रता वाढली असेल हरिनामात गोडी, तर नाहीतर डोळे उघडून ठेवून गेलेलंच बरा. डोळे झाकून अर्थ काय याचा, की डोळे झाकून मंदिरात यायचं ज्या काही एक कृती करतो डोळे झाकून करायच्या, नाही. आचार्य सांगतात त्याचा अर्थ, डोळे झाकून म्हणजे काय, नेवर एवर कमिट वैष्णव ऑफेन्स, वैष्णव अपराध करायचं नाही, त्याला म्हटलंय डोळे झाकून. आचार्य सांगतात भयंकर हे रोज रोज ऐकलं पाहिजे. आत्तापर्यंत हजारो वेळा ऐकले, भविष्यात लाखो वेळा ऐकू, कदाचित करोडो वेळा ऐकू वैष्णव अपराधाबद्दल, कारण तेच मुळे. तिथंच गाडी अडकती, तिथंच चढ लागतो, गर 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 पुढं जातच नाही गाडी तिथंच गाडी अडकती. त्यामुळं सतत ऐकलं पाहिजे हे अपराधाबद्दल, वैष्णव सेवेबद्दल, हरिनामाबद्दल रोज. का ऐकायचं? महाराजजी सांगतात, द नेचर ऑफ दिस मटेरियल वर्ल्ड इज अ फॉरगेटफुलनेस. विसरणार आपण, काल काय खाल्लं माहिती आहे कोणाला? काय दिवस कदाचित सांगू शकसा, एक आठवड्यापूर्वी काय खाल्लं, नाही चर्चा नका करू त्याची आवश्यक. तर सांगण्याचा उद्देश काय, की ह्याची चर्चा होणं खूप महत्वाचं आहे, कारण त्याशिवाय बद्धता आहे ना, एवढी स्ट्रॉंग बद्धता आहे, काटेनी फोडला बर्फ तरच तो वितळून तरल होऊन वाहू शकतो, तशी आपली स्थिती आहे. त्यामुळे रोज ऐकून रोज ऐकून असं रक्तामध्ये भिंडलं पाहिजे, मग कॉन्शियस होऊ थोडंसं, अरे नाही बाबा नको वैष्णव अपराध नको काय, थोडंसं कॉन्शियस येऊ. एनिवे, तर का एक मुद्दा सांगतो मी ह्याच्याबद्दल, आणि त्यानंतर आचार्यांबद्दल आपण चर्चा करू. तर वैष्णव अपराध असं सांगितलं आहे की भक्ती करत असताना समजा तुम्ही इथून पुण्याला चाललात, पिंपरीमध्ये पोहोचलात, एका मॅजिक हाऊसमध्ये, तुम्ही मॅजिक शॉपमध्ये वैष्णव अपराध जर केला तर तुम्ही कुठं, पुन्हा गोविंदामध्ये. सकाळी उठलात कुठं, गोविंदामध्ये. रिव्हर्स घेर, वैष्णव अपराधने भक्ती रिव्हर्स होते, सुकृती नष्ट होते, इच्छा वाढतात, पूर्ण नास्तिक वादाकडे जातो तो, एवढं डेंजर आहे हे. आणि जर वैष्णव अपराध नाही झाला, वैष्णव अपराध जर करत नसाल, ठीक आहे भक्ती एवढी आपली तीव्रतेने नाही चालली, ॲटलिस्ट करताय तर हळूहळू, ॲटलिस्ट तुम्ही झोपलाय पिंपरीमध्ये मॅजिक हाऊसमध्ये, जरी झोपलात उठलात सकाळी तरी पिंपरीमध्येच असणार, हळूहळू पुढं जाणार तुम्ही, नेहा भ्रिकमण आश्वस्ती, तिथनं तुमचा प्रवास पुढं चालू. पण अपराध केला, बॅक टू गोविंदधाम फ्रॉम मॅजिक हाऊस ऑफ पिंपरी असे. त्यामुळं हे नष्ट करतं भक्ती, आणि कळत न कळत जाणते अजाणते पोटी हे होत असतात. आणि ज्या क्षणी आपल्याला कळतं त्या क्षणी लगेच प्रभू चरण क्षमा करा, कठीण जातं पण पर्याय नाही आहे त्याला. म्हणून आणि तोच एक मार्ग आहे, जेव्हा भक्ती पेटती ना हृदयामध्ये, तेव्हा ह्या आसक्ती, हे जे काही संसारामधले विघ्न आहे ते असे नष्ट होतात, वेळ लागत नाही. आता नष्ट का होत नाहीत, पेटलीच नाही भरी मग भक्तीमध्ये, सगळं वल्ल गवत आहे, किती काढी लावा पेट्रोल होता तरी काय होणार नाही एवढं. त्यामुळं भक्तीचा अग्नी असा जळला पाहिजे, तेव्हा मग कुठं ते काहीतरी होऊ शकतं, नाही तर फार अवघड आहे. म्हणून अनुकूलस्य संकल्प प्रतिकूलस्य वर्जनम, काय माझ्यासाठी अनुकूलाचा विचार करायचा, थोडी तारतम्य ठेवण्याची बुद्धीचा वापर करून थोडंसं एकांतमध्ये बसून थोडे चिंतन करायचं, कुठं गाडी घसरली दिवसभरात माझी, कुठं काय, दुसऱ्या दिवशी माझ्या मला साधनेमध्ये उत्साह येत नाही म्हणजे कुणाप्रती मी काय गडबड केली, थोडा विचार करायला पाहिजे. रोज बसून थोडा वेळ तरी कुठंतरी कोपऱ्यात पकडून गरजेचं आहे, नाहीतर चलती का नाम गाडी, बढती का नाम दाढी म्हणतात ना, असं नको व्हायला. एनिवे, तर आज थोडस या तात्पर्याबद्दल मी बोलले. खूप सुंदर आज आचार्य श्रीधर खोलावेच्या, श्रीधर पंडित आणि मुकुंद मुकुंदत यांचा तिरुभाव दिवस आहे. आचार्यांचा तिरुभाव दिवस, आविर्भाव दिवस, भगवंतांचा तिरुभाव आविर्भाव, याच्यामध्ये काही भिन्नता नाही आहे, दोन्ही सारखेच आहेत. एखादा भौतिक जगातला व्यक्ती मेला, मृत्युमुखी पडला, तर सगळे कसे रडतात तो माहिती आहे आपल्याला, सांगायला नको, बघितले बऱ्याच अंश आपण. पण ज्यावेळेस आचार्य एखादा देह सोडतो, आजूबाजूला कीर्तन असतं आणि त्याचा दिवस त्याचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. म्हणून आहे ना एक वाक्य कृष्ण रसायनमध्ये, जो म्हणतो वैष्णव मेला तो आपल्या मुखाने जगत नाही, वैष्णव कधी मरत नसतो, वैष्णव मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवून जातो. उदाहरण ध्रुव महाराज, जगा काळ खाय आम्ही विष्णुदासा त्याच्या माथा दिला पाय, अशी शक्ती आहे विष्णुदासामध्ये. काळ काय त्याचं काही त्रास देणार नाही काळ त्याला असे. त्यामुळं आचार्यांची महिमा ती काय वर्णावी जेवढी. आणि ज्यावेळेस वाटतं ना भक्ती थोडी डामाडोल चालाय भक्तीमध्ये, उचलायचं पुस्तक आचार्यांचं आणि वाचायचं. बघा भक्तीमध्ये त्यांचं जीवनचरित्र ज्यावेळेस वाचतो खूप उत्साह येतो. ॲटलिस्ट मी माझा तरी अनुभव सांगतो हा, की जेव्हा मला वाटतं की नेहमीच वाटतं भक्ती काय होत नाही आहे आणि खरंच होत नाही आहे, वैष्णवांनी आशीर्वाद दिलं तर काही तर होऊ शकेल. तर चैतन्य भागवतमध्ये अध्याय 9 श्लोक क्रमांक 135 पासून ही महाप्रभू महाप्रकाश लीला करत आहेत श्रीवास अंगणामध्ये. आणि तिथं महाप्रभू आलेले आहेत, सर्व भक्तजण तिथं आहेत, भगवंत पण लीला भक्तांसोबत करतात. आता बघा मी फास्टमध्ये घेतो कारण डिटेलमध्ये गेलं तर दोन्ही आचार्यांचं कव्हर होणार नाही. तर मेन मुद्दे मी रीड करत जातो, अतिशय ध्यानपूर्वक श्रवण करा कारण एवढं सुंदर मी ज्यावेळेस वाचत होतो श्रीधर खोलाव्याच्या यांच्या आचार्यांचं, खोलाव्याच्या श्रीधर पंडित यांना खोलाव्याच्या का म्हणतात, खोला म्हणजे केळी, वेचा म्हणजे विकणे, जे केळीचा व्यवसाय करत होते म्हणून श्रीधर खोलाव्याच्या. तर ज्यावेळेस मी नवीन वेणुधाममध्ये येत असायचो त्यावेळेस बऱ्याच अंशी मी गोपतीभाऊंच्या मुखात ना श्रीधर खोलाव्याच्या ही, मला ते खोलाव्याच्या नाव थोडं वेगळंच वाटायचं, सतत ऐकायचो ते त्यांच्या मुखात ना कथा. मग म्हणले कोण खोलाव्याच्या, मग नंतर इकडं आल्यानंतर बघितलं अरे हे आचार्य आहेत खोलाव्याच्या असे. त्यांचं डिटेल खरंच खूपच प्रेरणादायक ही त्यांचं चरित्र आहे, आपण पाहू आता. तर महाप्रभू सप्तप्रहर लीला भाव वेशात होऊन भक्तांवर कृपा करत आहेत. त्यांनी आज्ञा केली त्यांच्या श्रीमुखातून, आज्ञा हैल श्रीधरेर झाट गिया जान, आसिया देखूय देखू का मुख मोर प्रकाश विधान. तात्काळ श्रीधरला घेऊन या, त्याला माझे प्रकट रूप प्रत्यक्ष पाहू द्या, तो अतिशय दुखी कष्टी असूनही माझे निरंतर चिंतन करतो, त्याला त्वरित इथे उपस्थित करा, त्याला मला पाहू द्या. नगराच्या त्या टोकाला जा जिथे तिथे जो कोणी माझे नाव आर्ततेने उच्चारण करत असेल त्याला घेऊन या, आणि तो श्रीधर आहे ओळखा. प्रभूंचे बोलणे ऐकून वैष्णवगण अशी आज्ञा जशी आपली आज्ञा म्हणून श्रीधरांच्या घराकडे त्वरित निघाले. आता आपण श्रीधरांचे चरित्र श्रवण करा आणि पहा, अगोदरच सांगतो श्रुतीफळ काय, जो श्रीधरांचं चरित्रफळ चरित्र ऐकतो ना तर त्याला फळ काय भेटतं, गौरांग महाप्रभूंच्या कृपेने प्रेमभक्ती त्याला प्राप्त होते. जर प्रेमभक्ती पाहिजे असेल बी फोकस्ड. तर केळीचे खुंट खरेदी करून त्याचे तुकडे तुकडे करून ते ती पाने विकत असत. दिवसभरात जी काही कमाई होत असे त्यातला अर्धा हिस्सा गंगेला आणि बाकी जो उरलेला हिस्सा होता ते मग घर खर्चासाठी वापरत असे, उपजीविका चालवत असे. हीच तर विष्णू भक्तीची खरी परीक्षा आहे. दारिद्र्य असतानाही विष्णू भक्त आपले भक्तियुक्त आचरण त्यागत नाही. ते अत्यंत सत्यवादी होते, जणू काही युधिष्ठिर महाराजच. केळीच्या पाण्याची एकदा एक मूल्य सांगितले की त्यात बदल करीत नसत. जे लोक त्यांचा हा स्वभाव जाणत होते ते श्रीधरांनी सांगितलेले मूल्य देऊन घेऊन जात. आता अशा प्रकारे ते नवद्वीपमध्ये वास करत, परंतु केळे वा केळीचे पाने विकणारा असा समजून त्यांना खऱ्या अर्थाने कोणी ओळखत नसत. बंगालमध्ये केळीची झाडं जसं आपल्या इकडं, आता झाडं तर कुठं खूप कमी दिसतात इकडं, तर खूप बंगालमध्ये आपल्याला माहिती आहे एवढी बंगालमध्ये केळीची झाडं आहे, तिथं काय किंमत असणार आहे केळ्याच्या झाडांची आणि केळींची, खूप स्वस्त. तरी देखील हा व्यवसाय ते करत होते. श्रीकृष्णाचे नामोच्चारण करताना रात्रीचे चारही प्रहर करत, चारही प्रहर त्यांना निद्रा येत नसे. संपूर्ण रात्र टाहो फोडून हरी 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 असे नामगान ते करीत असत. परंतु पाखंडी म्हणत, श्रीधराच्या ओरडण्याने आम्ही रात्रभर झोपू शकत नाही, आमचे दोन्ही कानाचे पडदे फाटून चाललेत. महाचासा बेटा भाते पेट नाही भरे, क्षुधाय व्याकुल हैला रात्री जागी मरे. अरे वेडा कुठला, अन्न नसल्याने पोट भरीत नाही, मग भुकेने व्याकुळ होऊन रात्रभर जागण करीत मरत असतो. अशा प्रकारे पाखंडी लोक त्यांना शिव्याशाप देत बरं वाईट बोलत असत. श्रीधर मात्र आपल्या कार्यामध्ये व्यग्र. रात्रीची वेळ होती, आपल्या घरात श्रीधर मोठ्याने हरी हरी असे उच्च स्वरात आर्ततने आळवीत. इकडे अर्धा रस्ता गेल्यावर भक्तांना श्रीधराचे उच्च स्वरातील नामोच्चारण ऐकले. त्या दिशेने ते गेले. तत्क्षणी त्यांनी श्रीधराला धरले, म्हणले, हे महाशय, प्रभूंच्या दर्शनासाठी त्वरित चला. आपला स्पर्श अनुभवून आम्ही आज कृतार्थ झालो. प्रभूंचे नाव ऐकताच परमानंदाने विवळ होऊन श्रीधर मूर्छित होऊन जमिनीवर पडले. भक्तांनी कसे बसे उठवले, महाप्रभूंच्या समक्ष आणले. श्रीधरांना पाहताच महाप्रभू अतिशय प्रसन्न झाले. ये श्रीधर म्हणत पुढील वचन ते बोलू लागले. मी तू माझी खूप आराधना केली आहेस, माझ्या प्रेमामध्ये अनेक जन्म तू व्यतीत केले आहेस, या जन्मात सुद्धा तू खूप सेवा केली आहेस. तुझ्या केळीच्या पानावर मी नेहमी अन्न ग्रहण केले आहे. तुझ्या हाताने रांधलेले अनेक पदार्थ मी ग्रहण केले आहेत. तू माझ्याबरोबर जो वाद करीत होतास तो विसरलास का? प्रभू विद्याविलास करत होते. आणि अशा प्रकारे उदंडता ते सीधा खोलवायच्या सोबत करत होते. आपले रूप लपवून प्रभूंनी केळीचे पाने, केळी, केळफूल घेण्याच्या निमित्ताने श्रीधरांकडे खूप कौतुक आदर अनुभवला. श्रीधरांच्या दुकावर प्रतिदिन जाऊन केळी, त्याची फुलं विकत घेणं असं ते करत होते. आणि दिवसातील चार प्रहर त्यांच्या बरोबर घासाघीस करून अर्धे मूल्य करून ते वस्तू विकत घेत होते. बघा, सत्यवादी श्रीधर विकण्याचे एकच मूल्य सांगत, परंतु महाप्रभू बार्गेनिंग करून अर्ध करत त्याचं मूल्य. तेव्हा श्रीधर सुद्धा उभे राहून हातातून वस्तू ओढून घेत आणि झटापट व्हायची दोघांमध्ये. मग प्रभू म्हणत, अरे तपस्वी श्रीधर, मला वाटते तुझ्याकडे खूप धनसंपत्ती आहे, तू माझ्या हातून वस्तू काढून घेतोयस. अरे इतक्या दिवसात तू हे देखील जाणू शकला नाहीस मी कोण आहे? श्रीधर परम ब्राह्मण भक्त होते. ते प्रभूंवर कधी क्रोधित होत नसत, केवळ त्यांचं मुख निहारत. आणि मुख निहारताना त्यांना ते पाहायचे की श्री गौरांगाचे मुख ते मदन मोहन रूप, कपाळी लावलेले मनोहर तिलक, अतिशय शोभायमान, डोक्यावर मनोहर कुरळे केस, परम चंचल असा भाव नेत्रांमध्ये, यज्ञोपवीत असं वर्णन करतात ते महाप्रभूंचं. आणि मग उत्तरादाखल श्रीधर म्हणत, तुम्हाला दुसरे दुकान नाही का मिळत? माझ्या इथेच काय येतं खरेदी काढण्यासाठी? प्रभू म्हणत, मी आपल्या नेहमीच्या दुकानदाराला सोडू शकत नाही. तू मूल्य सांग आणि मला केळीचे पान, फूल इत्यादी सर्व दे. प्रभूंचे रूप पाहून श्रीधर मंत्रमुग्ध होत हसू लागत. प्रभू विश्वंभर मनातून संतुष्ट होत, मात्र बाह्यदृष्टीने त्याच्याशी वाद घालत. प्रभू म्हणत, नित्य नेमाने काही वस्तू खरेदी करून तू गंगेला अर्पण करतोस, मग माझ्यासाठी काही मूल्य कमी का करत नाहीयेस, काय बिघडतंय काय? अरे तू ज्या गंगेची पूजा करतोस त्या गंगेचा मी जनक आहे, हे मी तुझ्याकडे सत्य कथन करीत आहे. जे गंगा पूजन तुम्ही आम्ही तार पिता, सत्य सत्य तुमार कहिलो येई कथा. कर्णधरी श्रीधर से हरि हरि बोले, उद्धत देखी लताई देई पाथ खोले. त्यावर श्रीधर म्हणत आपले कान त्वरित पकडून म्हणत हरि हरि असं म्हणत आणि केळींची पाने प्रभूंना विनम्रतापूर्वक देत असत. कारण ते घाबरायचे, अरे ब्राह्मण आहे याच्याप्रती कुठं अपराध करायचं म्हणून ते देत असत. याच प्रकारे श्रीधरांकडे प्रभू नित्य नियमाने तक्रार करीत आणि श्रीधरांना एवढेच समजत असे की हा विप्र खूप चंचल. आणि श्रीधर अखेर म्हणत मी हरलो, तुम्हाला मी काही विनामूल्य देतो पण क्षमा करा, एक केळफूल एक पान केळ देतो, आता तरी माझा दोष नष्ट होईल ना, कारण ते घाबरत असत वैष्णव प्रदाला. तेव्हा प्रभू म्हणत बर बर, आता मी काही तुझे देणं नाही आहे. आणि असं म्हणून श्रीधरांनी दिलेल्या केळीच्या पानावरतीच महाप्रभू अन्न ग्रहण करत. म्हणून खूप छान वृंदावनदास ठाकूर लिहितात, भक्तेर प्रभा भक्तेर पदार्थ प्रभु हे नमते खाय, कोटी हैले अभक्तेर उलटी ना चाय. भक्तांचे पदार्थ प्रभु अशा प्रकारे ग्रहण करतात, परंतु कोटी कोटी अभक्तांनी दिलेले पदार्थ ग्रहण करून सुद्धा ते प्रतिसाद देत नाहीत. बघा, भक्ताचं भांडण करून खातील आणि अभक्ताचं खातील प्रतिसाद देणार नाही. केळी विकणाऱ्या सिद्धारामबरोबर अशा लीला चैतन्य चंद्र करत असत. तर या लीलासाठी तर श्रीधर केळीचे पाणी विकत असत. श्री विष्णूंची आणि वैष्णवांची लीला जाणण्याची शक्ती कोणामध्ये? मग प्रभू म्हणतात श्रीधर पहा माझे रूप, जर तू इच्छा केलीस तर आता या क्षणी अष्टसिद्धींनी तुझ्या दासी बनून टाकतो. महाप्रभू श्रीधरांनी मान उंचावून वर पाहिले तर श्री गौर विश्वंभर तमाल वृक्ष शाल रूपांमध्ये ते दर्शन देत होते आणि त्यांच्या हातामध्ये मनोहक बासरी होती. महाज्योतिर्मय असं स्वरूप श्री बलराम विराजमान आहेत. लक्ष्मीदेवी हाताने तांबूल देत आहे. समोर चतुर्मुख पंचमुख आदी देवतागण तिथं उपस्थित आहेत. मस्तकावर महाफड्यांचे छत्र आहे. नारद शुकदेव आदी भक्तगण असं अद्भुत असं रूप ते पाहत आहेत. मोठं वर्णन आहे पुढं. तेव्हा प्रभूंनी आज्ञा दिली, उठ उठ श्रीधर. प्रभूंचे बोलणे ऐकून श्रीधर सचेत झाले. प्रभू म्हणाले श्रीधर माझी स्तुती कर. श्रीधर म्हणाले हे नाथ, मी तर मूढमती आहे मूर्ख आहे, कोण स्तुती जाणू मुई छारे रे शक्ती. प्रभू बोले तोर वाक्य सई मोर स्तुती. मी आपली स्तुती कशी करणार, मी ते तुच्छ जीव, माझी एवढी प्रज्ञा नाहीये. प्रभू म्हणाले तुझ्या मुखातनं निघालेले बोलणे हीच माझी स्तुती आहे, तू काहीही बोल. प्रभुर आज्ञाय जगन माता सरस्वती, प्रवेशिला जिव्हाय श्रीधर करे स्तुती. बघा, प्रभूंच्या आज्ञेवरून श्रीधरांच्या जिव्हेवर जगन्माता सरस्वती विराजमान झाली आणि मग श्रीधर स्तुती करू लागले. जय 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 महाप्रभु विश्वंभर, जय 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 नवद्वीप पुरंदर, जय जय अनंत ब्रह्मांड कोटीनाथ, जय जय सची पुण्यवती गर्भजात. अशा प्रकारे ते स्तुती करू लागले. मोठी स्तुती आहे ती. पण पुढे जातो मी, खूप सुंदर वर्णन येतं पुढं. पुढं म्हणतात आपणच पुरी मला म्हणाला होता, पहा ही गंगा तुझी आहे, ही तुझी गंगा म्हणजे माझ्या चरणांचे जल आहे, तरी सुद्धा माझ्यासारखे पापी जीवाने ते जाणले नाही. आपले अमूल्य चरण मी ओळखू शकलो नाही. भक्तीच्या प्रभावानेच भीष्म पितामहांनी आपल्याला जिंकले, यशोदा मातेने आपल्याला बांधले, या भक्ती योगानेच सत्यभावेने आपल्याला विकत घेतले, याच भक्तीला वशीभूत होऊन आपण गोपरमणी श्री राधेला आपल्या खांद्यावर घेतले. अनंत कोटी ब्रह्मांडातील प्राणी आपल्याला हृदयात धारण करतात, आपण मात्र श्रीदामाला खांद्यावर घेता. खुनाद्वारे जर पराजय झाला तर लोक महत् प्रयत्नांनी स्वतःचा पराजय इतरांपासून लपवतात. त्याचप्रमाणे आपणही भक्ती महाराणीद्वारा सर्व काही पराभूत होऊनही आपली भक्ती मात्र लपवून ठेवता. भगवंत सगळं देतात, भक्ती देत नाही लवकर. आता आपली ही माया भ्रम चक्काचूर झालाय, हे आता आणखीन काळ चालणार नाही. कारण पहा, आता सर्व लोक आपल्याकडे भक्ती मागत आहे. श्रीधरांची अशी महाशुद्ध वाणी ऐकून सर्व वैश्य अग्रणी विस्मित झाले. प्रभू बोलले, श्रीधर वाचाई मागवर अष्टसिद्धी वा जी तुमार गोचर. अष्टसिद्धी मी देतो वर माग. श्रीधर म्हणाले, प्रभू आपण मला अजून वाहवत नेणार आहात काय? परंतु आपण निश्चितपणे जाणून घ्या, आपली ही चाल आता यशस्वी होणार नाही. प्रभु बोले, दर्शन मोर व्यर्थ नाही अवश्य पायी वर जह चित्त लय. प्रभु म्हणाले, माझं दर्शन व्यर्थ जात नाही श्रीधर, जे तुझ्या मनात आहे तेच तू वरदान आता तुला तो प्राप्त होईल. अशा प्रकारे विश्वंभर प्रभु आता वर मागण्यासाठी वारंवार सांगू लागले. तेव्हा श्रीधर म्हणाले, हे प्रभु मला हा वर द्या की ज्या ब्राह्मणाने माझ्या केळीचे पाने नेहमी विकत माझ्याकडनं नेलेले आहेत, तो ब्राह्मण जन्म जन्मांतरी माझे नाथ होत, स्वामी होत. ज्या ब्राह्मणाने माझ्याबरोबर भांडण केले होते, वाद घातला होता, त्यांचे युगल चरण माझे प्रभू असू द्या. बघा, आणि मग श्रीधरांची ही भक्ती पाहून सर्व वैष्णवजन विव्वळ झाले, क्रंदन करू लागले. विश्वंभर प्रभू हसत म्हणाले, ऐक श्रीधर, मी तुला एका मोठ्या राजाचे स्वामित्व प्रदान करतो. श्रीधर म्हणाले, मला अन्य काही नकोय, काही इच्छा नाहीये माझी, एक कृपा करा जेणेकरून आपले गुणगान नामगान मी नेहमी करत राहीन. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. प्रभू म्हणाले, श्रीधर तू माझा दास आहेस, माझे हे रूप तू पाहिलेस, एवढ्याने तू न जाणल्याने मी वेदांनाही गुपित किंवा गुह्य असलेल्या प्रेम भक्ती योगाने तुझ्या समोर प्रकट झालो आहे. कित्येक चैतन्य चरितामृत चैतन्य भागवत वाचा, श्रीमद भागवत वाचा, ह्याचं लक्षात येतं की भगवंत प्रकट होतात केवळ भक्तीद्वारे. कुठली तपस्या त्यांना संतुष्ट करू शकत नाही, कुठला योग त्यांना संतुष्ट करू शकत नाही. एक प्रेमाने अर्पण केलेलं फूल, एक प्रेमाने अर्पण केलेली तुलसी, एक प्रेमाद्वारे सर्व काही विकून टाकतात, भगवंत स्वतःला विकून टाकतात. याची उदाहरणं आपण पाहिली. म्हणून प्रगाढ प्रेमे रे ये स्वभाव आचार, निज दुःख विघ्नाधीर ना करे विचार. आपले कोणते आचार्य? माधवेंद्रपुरी. प्रगाढ प्रेम, प्रेमाने प्रेमापोटी जिंकलं त्यांनी भगवंतांना. म्हणून अहो, श्री चैतन्याच्या या सेवकाकडे धन नाहीये, जन नाहीये, पांडित्य नाही, याला कोणी ओळखत पण नाही. अरे विद्या धन रूप कुल वेशभूषाने काय होणार? याने निव्वळ अहंकार वाढणार आहे, निव्वळ अहंकार. केळीची पाने विकून जो भक्तियोग श्रीधरांना मिळाला, त्याचे कोटी कल्पामध्ये कोट्याधीशांना थोडे दर्शन देखील प्राप्त होणे शक्य नाही. विषय वस्तूंमध्ये केवळ अहंकार आणि द्रोह आहे, अधपतन हे त्याचे फळ आहे, परंतु याची परिणामांची लोकांना जाणीव नाहीये. सज्जनाला मूर्ख व दरिद्री समजून जो हसतो, तो आपल्याच कर्मदोषाने कुंभी पाक नरकामध्ये जातो. वैष्णवांना समजण्याचे सामर्थ्य कोणामध्ये आहे? वरकरणी त्याची दुर्दशा झालेली दिसून येते, मात्र त्यांच्यामध्ये सर्व सिद्धी निवास करतात. किती सिद्धांत आहे बघा, जबरदस्त. याचे साक्षीदार साक्षात श्रीधर खोलावेचे. आम्ही मी आणि सीतामाचरण प्रभू त्यांच्या घरी गेलो होतो. घरी म्हणजे राजापूरमधनं थोडंसं लांब, नको म्हणत होतो मी, पण श्रीदा मचन प्रभू नाही म्हणले आपण, अरे हम इतना दूर आहे यार, जाएंगे जाएंगे, चलो कुछ भी हो जाएंगे. तर थोडं दीड एक 2.5 किलोमीटर लांब असेल, अतिशय आतमध्ये बरीच शेती होते, रस्ता नाही असा, पण बरीच शेती वगैरे. आणि तिथं गेल्यानंतर एक छोटंसं मंदिर आहे आणि लिहिलेलं आहे असं एक नाव श्रीधर हे म्हणून निवास, तर ते त्यांचं तिथं घर. वैष्णवांच्या व्यावहारिक जीवनामध्ये जेवढे दुःख येतात त्यांना परानंद सुख निश्चितच समजले असले पाहिजे. म्हणून दुःख आपल्या जीवनामध्ये काही येत असेल तर त्याला आपण समजायचं की हे भगवंतानी भक्तिमय प्रगतीसाठी, माझ्या प्रगती करण्यासाठी एक माझ्यासाठी पेपर पाठवलेला आहे. त्यामुळं परीक्षेला बसायचं, उठून नाही जायचं. उठून गेलं तर मग पास कधी होणार, मग गाडी जाणार कशी काय पुढं. तर खूप मोठं आणखीन वर्णन आहे. ठीक आहे, शेवटचं आता हे एक वाचतो आणि मग पुढं मुकुंदाबद्दल मी थोडीशी चर्चा करतो. तर प्रभूंची स्तुती सवने गाऊन श्रीधरांनी वरदान प्राप्त केले. या प्रसंगाचे श्रवण जो कोणी करतो त्याला प्रेमधन निश्चित प्राप्त होते. हरी बोल. श्रीकृष्ण चरणारविंदामध्ये त्यांना प्रेम भक्ती प्राप्त होते. वैष्णवांची निंदा जो जे करीत नाहीत केवळ तेच श्रीकृष्णांना जाणून घेऊ शकतात. निंदनम दोष कीर्तनम, नेवर क्रिटिसाइज एनीवन. कधी कुणाची निंदा करू नका. चैतन्य भागवत जर भरला असेल कशाने तर ते आहे वैष्णव अपराधानी निंदा. प्रत्येक लीलेमध्ये भरभरून सिद्धांत सांगितला वैष्णव निंदा आणि अपराध. अध्याय 10 मध्ये आता थोडीशी मी मुकुंदाबद्दल चर्चा करतो. मुकुंद दत्त आणि वासुदेव दत्त हे दोघे एकाच परिवारामधले. मुकुंद हे महाप्रभूंच्या सोबत शाळेमध्ये शिकत असत. दोघं महाप्रभू त्यांच्यासोबत एवढे वाद घालत, निमय पंडित त्यावेळी ते एवढे वाद घालत. मुकुंद जेव्हा पाहायचे महाप्रभूंना तेव्हा त्यांना इतकं टेन्शन यायचं, ते म्हणायचे आता बापरे ही कुठनं विपदा आली. कारण महाप्रभू त्यांच्यासोबत असे काही सांग काहीतरी सूत्र घेऊन यायचे, म्हणायचे सांग ह्या सूत्राचं तू खंडन कर, नाही केलं सर तू माझ्याकडनं पराभूत तू स्वीकार कर. तर अशा प्रकारे मुकुंदाला पकडून पकडून वारंवार महाप्रभू काय 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 करायचे त्याच्याशी अशा प्रकारचे लीला करायच्या. आणि मग मुकुंद विचार करायचा हा माणूस एवढा हुशार, हा निमाय पंडित, एवढी याची प्रगाढ बुद्धी, ही बुद्धी जर कृष्णामध्ये मती लावली तर याची गती चांगली नाही होणार का असं मुकुंद म्हणत. मग महाप्रभू म्हणत हे बघ मुकुंद, एक दिवशी असा भक्त बनन मी. सगळ्याच भक्तांना म्हणत होते महाप्रभू, जे जे कोणी महाप्रभू म्हणजे अरे एवढा हुशार आहेस तू, लाव जरा कृष्णाच्या जागी बुद्धी. तेव्हा महाप्रभू म्हणायचे बघा मी एक दिवशी असा भक्त बनन, असा भक्त बनन, अख्खं नवदीप माझ्या चरणा बसेल, अख्खं गाव, सगळे देवीदेवता देखील माझ्या दर्शनासाठी येईल महाप्रभू सांगायचे. मध्यखंड कथा बड अमृतेर खंड, जे कथा शिवनेले सर्व खंड ये पाषंड. मध्यखंडातील कथा अमृताचा मोठा साठा आहे, त्याच्या श्रवणाने हृदयातील कल्मश नष्ट होतात. करायचं कल्मश नष्ट ऐका. तर एक सेकंड, ओके. तर महाप्रभू महाप्रकाशिलामध्येच आता मुकुंद उभे आहेत बाहेर महाप्रकाशिलेमध्ये. एक सेकंड, 163, ओके. हां, श्री भुजा उंचून महाप्रभू म्हणाले सर्वजण आता माझे दर्शन करा आणि आपल्या इच्छेप्रमाणे वर मागा. अद्वैत आचार्य म्हणाले हे प्रभू, मूर्ख नीच आणि दरिद्री लोकांवर तुम्ही कृपा करावी, हाच वर माझ्याकडे द्या. सर्व एक एक वर मागू लागले. आता बघा, भक्तांचे वचन सत्य करणारे प्रभू विश्वंभरांनी सुद्धा सर्वांना आनंदाने वर प्रदान केले. मुकुंदा अच्छेने अंत पटेर बाहिरे, सम्मुत हैते शक्ती मुकुंद ना धरे. श्री मुकुंद मात्र पडद्याबाहेर उभे होते, आत जाऊन प्रभूंसमोर येण्याचे साहस त्याच्यामध्ये नव्हते. मोठ्या मनाने मुकुंद सर्वांना प्रिय होते. सर्व वैष्णवांना ते चांगल्या प्रकारे ओळखत होते. प्रभूंबरोबर ते निरंतर कीर्तन करीत तरीही त्यांना हा दंड का मिळाला हे कोणीच जाणत नव्हते. त्यांना महाप्रभू त्यांच्या निकट का बोलत नव्हते हे कोणालाच समजत नव्हते. महाप्रभू बोलवीत नाहीत आणि ते स्वयं आत येऊ शकत नाहीत हे पाहून सर्वजण मनामधनं अपार दुःखी झाले. तेव्हा प्रभूंनी शिवासांनी विनवले, हे जगन्नाथ, हे प्रभू, ऐका, मुकदाने आपला असा काय अपराध केला आहे? तो तर आपला अत्यंत प्रिय आहे. आम्हा सर्वांचाही जीव की प्राण, त्याचे सुस्वर गायन ऐकून कोणाच्या हृदयाला पाजर फुटत नाही. तो भक्तिपरायण आहे, सर्वतोपरी दक्ष आहे, काय अपराध आहे त्याचा सांगा ज्यामुळे तो असा अपराध होतोय. जर त्याच्याकडनं काही अपराध झाला असेल तर त्याला दंड द्या, परंतु आपल्या दासाला असं दूर लोटू नका. आपण बोलवल्याशिवाय तो आपल्या समक्ष येऊ शकत नाही. प्रभू, आपण त्याला योग्य प्रकारे बोलवा, त्यालाही दर्शन द्या. प्रभू बोले हे न वाक्य कभू ना बलिवा, ओ बेटार लागी मोरे केहो ना साधीवा. प्रभू म्हणाले असे पुन्हा बोलू नका, त्याच्यासाठी माझ्याकडे कोणी विनवणी करू नका. का? तुम्ही लोकांनी यापूर्वी ऐकले असेल, गायीला गवळी कुरवाळतात आणि वेळ प्रसंगी लाठीने मारतात. हा मुकुंद सुद्धा तसाच आहे, त्याला अजून कोणी ओळखलेच नाही. तो एका क्षणात दाताखाली तृण धरतो, नम्र होतो, दुसऱ्या क्षणी लाठी चालवतो. अशा दुटप्पी माणसाला मी पाहू शकत नाही. श्रीनिवास वक्तृत्वपूर्ण निपुण होते. ते म्हणाले, हे प्रभू, आपले वचने समजण्याचा अधिकारी कोणी आहे का? आम्हाला तर मुकुंदामध्ये कोणता दोष दिसत नाही. आपले अभय पाद पद्मही याला साक्षी आहे. प्रभू म्हणाले, हा बेटा जिथे जातो तिथे तिथल्याच गोष्टी आणि त्यांच्या लोकात मिसळून जातो. अद्वैताचार्यांबरोबर जेव्हा योग वैशिष्ट्य शिकतो तेव्हा दाताखाली तृण धरून नम्रतेने भक्तीपूर्वक नाचतो, आणि जेव्हा अन्य कोण्या संप्रदायामध्ये मायावादी लोकांमध्ये जातो तेव्हा भक्तीला न मानता त्यांच्यावर निरंतर प्रहार करतो. भक्तीहून श्रेष्ठ आणखी कोणीतरी आहे असे ते म्हणतो. तो माझ्या लाठीचा प्रहार निरंतर करीत असतो, अशा प्रकारे भक्ती मार्गाप्रती त्याने अपराध केलाय त्याच्यासाठी दर्शनामध्ये बाधा आहे. बाहेर उभा राहून मुकुंद हे सर्व ऐकत होता. त्याने जेव्हा दर्शन मिळणार नाही असे शब्द ऐकले तो मनोमन विचार करू लागला. गुरु उपरोधेपूर्व ना मानिलो भक्ती, सब जने महाप्रभू चैतन्य र शक्ती. माझ्या गुरूंनी अध्यापक गुरु पूर्वी समजल्यावर सुद्धा मी भक्ती मानित नव्हतो. माझी ही गोष्ट प्रभूंच्या सर्वज्ञ शक्तीने जाणली होती. परम भागवत मुकुंद मनोमन पुन्हा पुन्हा विचार करू लागले, आता हा देह जीवित ठेवणे माझ्यासाठी उचित नाहीये. हे शरीर अपराधी आहे, आज मी याचा अवश्य त्याग करीन. परंतु मला हे ठाऊक नाही की किती काळानंतर प्रभूंचं मला दर्शन होणार आहे. तेव्हा बाहेरूनच मुकुंद म्हणाला, श्रीवास, ऐका, प्रभूंना केवळ एवढं विचारा, मला त्यांचे दर्शन कधी होईल. एवढे बोलून मुकुंद रडू लागला. त्याच्या नेत्रातनं निरंतर अश्रुधारा वाहू लागल्या. त्याचे दुःख पाहून सर्व वैष्णव रडू लागले. तेव्हा प्रभू म्हणाले, आणखीन काही कोटी जन्मानंतर त्याला माझे दर्शन होणार आहे, निश्चित दर्शन होईल. हे महाप्रभूंचे शब्द ऐकताच मुकुंद अतिशय आनंद झाला. अवर्णनीय तो आनंद होता. मला मिळणार, पायीव पायीव बली करे महानृत्य, आनंद विवेल हैल चैतन्य रे भृत्य. मोठ्याने तो विवळ होऊन आनंदित नाचू लागला. दर्शन प्राप्त होईल एवढेच प्रभूंचे शब्द ऐकताच मुकुंद नृत्य करू लागला. मुकुंदाला पाहून विश्वंभर हसू लागले. त्यांनी आज्ञा केली मुकुंदाला, त्वरित तिथे घेऊन या. मुकुंद चल, असे सर्व वैष्णव म्हणू लागले. परंतु तो आनंदात इतका मग्न झाला की त्याला काय ऐकताच आलं नाही. आपण पण तसं जप करताना एवढं मग्न व्हायचं, पडदा उघडला तरी कळलं नाही पाहिजे. प्रभू बोले मुकुंद, प्रभू म्हणाले, मुकुंद, तुझा अपराध नष्ट झाला आहे. ये माझं दर्शन कर, हा घे प्रसाद. परमानंद झाल्याने त्याला काहीच समजत नव्हते. प्रभूंच्या आज्ञेनुसार भक्तांनी त्याला धरून आणले, समक्ष उभं केले. प्रभू म्हणाले, मुकुंद उठ, तू आता अर्ध्या तिळा इतकाही अपराधी नाहीस. तुझा संगत दोष आहे मी संपुष्टात आणलाय. तू माझ्याकडून पराजित, मी तुझ्याकडून पराजित झालो आहे. कोटी जन्मानंतर तुला दर्शन होईल असं मी म्हणालो, माझे मात्र वचन तू क्षणार्धात नष्ट केलेस. माझे वचन अव्यर्थ आहे हे तू जाणलेस. यामुळेच तू मला तुझ्या हृदयात कायमचे बंद केले आहेस. आणि मी पण आता पुस्तक बंद करतो कारण वेळ झालेली आहे. तर थोडक्यात सांगण्याचा उद्देश असा की मुकुंद हे भगवंताचे महान भक्त आहे. शेवटी महाप्रभू त्यांना वरदान देतात. काय वरदान देतात? मुकुंद, जेव्हा जेव्हा मी अवतार घेईल माझ्या अवतारामध्ये तूच माझा गायक म्हणून येशील. अरे मुकुंद, मी तरी तुझ्यासोबत लीला केली आहे. लीला कोणासोबत करणार? भक्तांसोबतच करणार ना. म्हणून अमेरिकेला काय येत नाहीत भगवंत, अवतार काय घेत नाहीत, युरोपमध्ये काय घेत नाहीत अवतार. अरे जिथं भक्त तिथं भगवंत. भक्त भगवंत कथा हे त्रिवेणी संगम अति अद्भुत आहे. हा, या संगमामध्येच